सभी के अध्यक्ष मारे मित्र अनुसाथी सिद्धार्थ वर्तक सिद्धार्थ परांश नगर पालिका के अध्यक्ष वैष्णव जिला कांग्रेस के अध्यक्ष समिता ने कार्यकर्ते बंधुआन कभी निया भूमिकाच्या भेटीसाठी म्हणून ठाणे जिल्ह्यामध्ये आलो असताना अंबरनाथला मी यावं असं सुतोदा आणि मी मोठ्या आनंदाने स्वीकारलं. त्याचं कारण मला अगोदर गेली किती वर्षामध्ये अंबरनाथला आलो नाही. कल्याणच्या अवतीभोवती मुंबईच्या या परिसरामध्ये इतक्या वेगाने बदल होतो की सामान्यपणे या बदलाच्या परिस्थितीशी निसर्ग संबंध ठेवायचा असेल तर माणसानं दर्शन यात्रा केली पाहिजे इकडे. पण आता ते प्रकार मला शक्य नाही. सुद्धा किंवा तुम्ही चार दोन वर्षातून जेव्हा संधी मिळेल तेव्हा इथे यावं, आपल्याशी भेटावं, बोलावं आणि त्याच्यासाठी चांगली संधी आहे असं मी मनाने योजलं आणि हे स्वीकारलं. इच्छा आणून दुपारी आपल्या गावी आलं असताना सुद्धा आपण अत्यंत प्रेमाने स्वागत केलं आणि एवढ्या संख्येने घर उन्हाचं स्त्री पुरुष मुलं आपण जमलात यातल्या प्रेमाबद्दल मी आपला अत्यंत आभारी आहे. आपण संरक्षण निधीसाठी कामगारांनी आपल्या दररोजच्या रोजगारीतला पैसा जमा केला, दुसऱ्यासनी आपल्या फायद्यातला केला. मोठी संख्या आता दिली माझ्या हाताने, मोठी रक्कम आहे. सगळ्यांची दोरी अजून व्हायची होते आणि ज्या गोष्टीने वेळ नाही आपला, त्या सगळ्या रकमेबद्दल मी आपला आभारी आहे. आपल्यातर्फे मला एक संशोधन आपण बहाल केली. ती संशोध अर्थात प्रतिकात्मक संशोधन मला कल्पना देत. आजकाल तर या संशोधनाने लढाई नाही करता येणार, परंतु लग्नाचा जो आपला इरादा किंवा देशाच्या रक्षणासाठी वफादारीनी निष्ठेने जननन उभं राहण्याची तयारी दाखवत आहे त्याचं ते प्रतीक आहे. आणि म्हणून ती आपली संशोध राष्ट्रासंबंधीची आपली भक्ती राष्ट्राच्या रक्षणासाठी कराव्या लागणाऱ्या तयारीचं प्रतीक या नात्यानं मी ते स्वीकारलेली आहे. अंतर्गत मी आपला अत्यंत आभारी आहे. आज देशाच्या अनेक प्रश्नांची चिंता स्वाभाविकपणे तुमच्याही मनाशी असेल, पण देशाच्या प्रश्नांची चिंता ती पुन्हा दातास नेत्यांपासून धारणार नाही किंवा शासनामध्ये काम करणाऱ्या मंत्र्यांनापासून धारणार नाही. त्याच्यासाठी सगळं जनमन एक प्रकारचं जागृत असावं लागतं. तसं जे जागृत आहे सगळं देशभर पाहतो आणि ही गोष्ट माझ्या मताने अधिक महत्वाची आहे. कोणते प्रश्न तुमच्या माझ्या मनाला चिंता देतात? जरूर संरक्षणाचा प्रश्न हा एक नवीन प्रश्न हिंदुस्थानच्या मनामध्ये गेली 8-10 वर्ष तीव्रतेनं, परंतु गेली 3-4 वर्ष अधिक तीव्रतेनं उभा राहिलेला. विशेषतः 1962 साली चीनने जे आक्रमण केलं त्या आक्रमणाच्या काळानंतर तर ही भावना देशामध्ये अधिक जागृत झाली आणि आवश्यक होती. पहिल्या प्रथम देशातल्या जनतेला असं वाटू लागलं की अत्यंत कष्टाने या देशाचं मिळवलेलं जे आम्ही स्वातंत्र्य आहे, आझादी आहे, ज्या आझादीची वाट 10-100 वर्ष आम्ही टिळकांच्या नेतृत्वाखाली लढलो, गांधींच्या नेतृत्वाखाली लढलो, नेहरू सुभाषचंद्रांच्या नेतृत्वाखाली लढत राहिलो, ते आमचं स्वातंत्र्य संकटात आहे का? जे स्वातंत्र्य नाही म्हणून या देशातल्या करोडो जनतेचं दुःख आणि निवारण करू शकलो नाही शेकडो वर्ष. त्या स्वातंत्र्याचा प्राप्ती करता अनेक विविध तरुणांनी आपल्या जीवनाचा त्याग केला. ते आमचं स्वातंत्र्य आमच्यापासून जिवावलं जाण्याची शक्यता आहे का? ते नुसतं स्वातंत्र्य नव्हतं आणि नुसतं स्वातंत्र्य नाही मी आज तर हे लोकशाहीवरती आधारलेलं स्वातंत्र्य. पहिल्या प्रथम भारत वर्षातल्या सामान्य माणसाला ही एक नवी आशा प्राप्त झाली आहे की शेकडो आणि शेकडो वर्ष जगलेल्या परिस्थितीमध्ये या देशामध्ये आम्ही राहिलो, परंतु सामान्यपणाकडे गेलो नाही. ते सामान्यपण घालवण्याची एक नवी शक्ती लोकशाहीचं स्वातंत्र्य आमच्या देशामध्ये प्रस्थापित झालं. पहिल्या प्रथम आमच्या जीवनातल्या जरुरी हटण्याचा आणि आम्हाला काहीतरी नवी आशा दाखवण्याचा काळ आला होता. तोही काळ या संकटाने जाणार आहे का अशी एक जबरदस्त भीती देवांच्या मनामध्ये दोतर्श बातस्थली निर्माण झाली. शौर्याच्या भावनेनं निवडाच्या भावनेमध्ये तर काहीतरी आपलं हरवलेलं सोय आम्हाला मिळालं आणि ते कधी आमच्या हातातून घुसकून घेऊन जाण्याची शक्यता आहे किंवा अशी एक भावना निर्माण पहिला प्रसंग झाली. आणि त्यामुळे गेली 3 वर्ष एका तीव्र अशा जाणीवेने सर्व राष्ट्र या प्रश्नाकडे एका नव्या दृष्टीने पाहावे असा माझा अनुभव. हा परिस्थिती असता प्रश्नाची आज आपल्या देशामध्ये ते इमर्जन्सीचा कायदा जावा किंवा या संबंधाने फक्त चर्चा चालू आहे. इमर्जन्सीचा कायदा आणि दोन गोष्टीवर आलंच म्हणजे या पुस्तकातून समजलं पाहिजे. डिफेन्स ऑफ इंडियाचे रूल्स आहेत आणि पुस्तकाचे कायदे खाण्याचे एक वेगळा काही जमान आहे. तो जावा किरावा असा वाद चालू आहे. इमर्जन्सीचा कायदा जॉईन करायला तिथे फारशी महत्वाची गोष्ट नाही. माझ्या मताने ती कमी महत्वाची गोष्ट. कोणती गोष्ट महत्वाची आहे? महत्वाची गोष्ट ही आहे की देशाला या देशाच्या शेजारच्या राष्ट्रापासून संकटाची जी परिस्थिती निर्माण झाली होती ती नष्ट झाली आहे की नाही. आणि तिचं प्रामाणिक उत्तर मी तुम्हाला दिलं पाहिजे. आणि ते उत्तर की ते संकट दूर झालेलं नाही. ते दूर झालेलं नाही एवढंच नव्हे तर माझ्या स्वतःच्या प्रामाणिक मताने हे संकट आणखीन काही वर्ष हिंदुस्थानला स्वीकारावं लागणार ते संकट आहे असं गृहित धरून अत्यंत शांततेने शिस्तीने आणि योजनेने आपल्या देशाच्या रक्षणाची तयारी करत राहावं लागेल. एक रात्री दरोडेखोर आला आणि तो दरोडेखोर करतायला तर दुसऱ्या रात्री निवांत झोपलं तर चालेल अशी परिस्थिती नाही. तो आत्ता येणार असा लांबगा आला रे लांबगा आला असंही मला हवा नाही तयार करायची. त्याच्याकरता कधी एखादा मुद्दा इमर्जन्सीचा कायदा की जो लोकांचं स्वातंत्र्य हिरावून घेण्याची गरज आहे असा हवा असा माझा आग्रह नाही. तर आता हा तुमचा आणि माझा नित्याचा धर्म झाला पाहिजे. कारण मी विशेषतः चीनची जी हिंदुस्थान संबंधीची नीती पाहतो किंबहुना चीनची या देशात या दुनियेतली आजची जी साहसी नीती पाहतो त्या नीतीवर असं स्पष्ट दिसत की चीनचं संकट चीनची राजकीय दृष्टी चीनची राजकीय नीती ही आक्रमणात्मक नीती आहे. आमची नुसती राजकीय क्षेत्रामध्ये काम करणारी बसून जरूर कडली कचरा समजेची आणि बंदोळांची मदत घेण्याची तिची तयारी आहे हे समजलं पाहिजे. या लष्करी संरक्षणाच्या अनेक प्रश्नांची माहिती मी घेऊ लागलो आपल्यापासून गेल्यानंतर या नव्या कामामध्ये गेल्यानंतर. तेव्हा या युद्धशास्त्राचं काही शास्त्र असा म्हणून प्रयत्न केला. त्यामध्ये एका स्त्री तत्ववेत्याने सांगितलेलं मला म्हणणं खरं वाटलं का शत्रूलाही गुरु करावं किंवा काही हरकत नाही. त्यामध्ये त्यांनी असं सांगितलं होतं खरं आहे की शत्रूचा जर जिंकायच असेल तर शत्रू काय आहे हेही समजायला पाहिजेला आणि ते समजल्यानंतर आपण काय आहे हेही समजलं पाहिजे. मुळे आपली शक्ती आणि आपले इरादे समजून पुढे काम होत नाही ते समजल्याने फक्त अर्ध काम होत. परंतु शत्रूशी जर खरोखरी सामना करायचा असेल आणि विजय प्राप्त करायचा असेल तर तुम्ही आणि आपले इरादे समजून घेतले पाहिजे आपली सामर्थ्य आणि आपली दुर्बलता मर्यादा समजल्या पाहिजेत. त्याचबरोबर शत्रूचं सामर्थ्य आणि त्याच्याही दुर्बलता समजल्या पाहिजेत. म्हणून मी चीनचे जे इरादे आहेत ते तुम्हाला मला समजून घेतले पाहिजेत. आज चीन आणि पाकिस्तान यांच्यामध्ये एक प्रकारची दोस्ती आणि दिवसेदिवस वाढणारी दोस्ती आपण पाहतो. पाकिस्तान जे याच्या पुढे करेल काही काय करेल मी भविष्यवादासारखं तत्व काही भविष्य नाही वरचं विषय. पण जे काही करेल त्या करण्याची तयारी करेल किंवा इच्छा करेल ते आपल्या शक्तीपेक्षा दुसऱ्या कोणाच्या तरी शक्तीच्या भरोशावरती करण्याची कल्पना त्यांच्या मला देण्याचा संभव आहे. आणि आपण पहाल की चीन आणि पाकिस्तान यांच्यामध्ये समान काय आहे? समान तर काय नाही. पाकिस्तानची अशी घोषणा आहे की ते स्वतः एक इस्लामी राष्ट्र आहे असं विचार आहे. त्यांच्या इस्लामीपणामधून आमची काही तक्रार नाही. पण इस्लामी तत्व त्यांचं इतकं भारी आहे असं ते मानतात किंवा चीनची त्यांची होणारी मैत्री तिचा पाया काय आम्ही समजून घ्यायचा प्रयत्न केला. चीनचे अजून इस्लामी राष्ट्र झालेलं मिळालं नाही. तर चीनचाही आजकालचा जो आग्रह तो आहे कम्युनिझमबद्दल आणि तोही आम्ही समजू शकतो. आम्हाला काही कम्युनिझम संबंधाची तक्रार नाही करत. ज्याला जे वाटेल तत्वत आणि जी राज्यपद्धती त्याची त्याने स्वीकारावी. पण असं असताना एवढा कम्युनिझमचं प्रेम असणारं हे राष्ट्र पाकिस्तानशी इतकी मैत्री करू इच्छित तेव्हा काही पाकिस्तानने काही कम्युनिझमचा स्वीकार केला होता तर तेही घडलेलं नाही. मग या दोघांच्या मध्ये समान काय? त्या दोघांच्या मध्ये समान आहे हिंदुस्थानचा द्वेष, हिंदुस्थानचा मत्सर. मी आता सांगतो की मत्सर ही गोष्ट कितीही कार्यक्रमण करणारी असली तरी मत्सरावरती आधारलेले इरादे आणि कारस्थान सुद्धा यशस्वी झाल्याचा पुरावा जगाच्या इतिहासामध्ये नाही. मत्सराने संकट ओढवली जातात मत्सर करणाऱ्यांच्यावरती. ज्यांचा मत्सर केला जातो त्यांचं कधी नुकसान झालेलं नाही. कौतेही चौकेरी रानाचा मत्सर केला आणि काही काळाकरता म्हणून रानाला वनवासात सुद्धा पाठवलं. परंतु रानाचं राज्य कधी हिरावून घेऊ शकली नाही. 14 वर्षानंतर काय होत नाही, 14 वर्षानंतर काय होत नाही, लंकेच्या रानाचा पराभव करून रामशेती अयोध्येमध्ये परत गेला, राजा म्हणून परत गेला. हे कशी गोष्ट आहे? मी एक या अतिरेक्यांनी मत्सराची गोष्ट सांगितली. हिंदुस्थानच्या मत्सरांनी काम करण्याचा त्यांचा जो इरादा आहे तो ठीक नाही. त्यांनी राष्ट्र चालत नाहीत, राष्ट्र चालणार नाही. आणि म्हणून ही आजची परिस्थिती आहे. त्यातला उदाहरण एवढ्यासाठी चित्र मानतो की आजची चीनची जी हिंदुस्थान संबंधीची जी दृष्टी आहे वैराची ती कशासाठी आहे? मी हे आता समजलं पाहिजे. मी हे आता लढाईच्या रम्य कहाण्या वीरस्त्रीयुक्त उत्स्फूर्त स्फूर्तीदायक गोष्टी सांगण्याकरता नाही आलं. त्या आपण वर्तमानपत्रात वाटत. मला आपणाला आणि या देशाला त्याची गरज आहे की संरक्षणाचे प्रश्न हे तुम्हाला मला आता सामान्यपणे समजून घेतले पाहिजे. संरक्षणाचे प्रश्न म्हणजे उंच उंच भूमी लढवू इतकं साधं गाणं म्हणण्याचं सोपं नाही. गाणं म्हटलं पाहिजे आपण त्यांना आपले हे राहतील उर्मी राहतील शिल्लक राहतील चांगलं. परंतु त्याच्या पाठीमागे ज्या राष्ट्रांशी संरक्षणाचे संकट निर्माण झाली आहे त्यांचे राजकीय हेतू काय आहे, त्या प्रयत्नांच्या पाठीमागे त्यांची कोणती आर्थिक राजकीय लष्करी नीती काय आहे आणि तिच्याशी सामना करायचा असला तर लष्करी तयारी याचा अर्थ न्यून लष्करी तयारी असत नाही. राष्ट्र जे लढतं ते नव लष्कराचा म्हणजे युनिफॉर्म घातलेल्या सैनिक वैमानिक आणि नाविक दलातले सैनिक यांच्या शस्त्राने राष्ट्र लढून कधी यशस्वी होत नाही. या सगळ्या सामर्थ्याच्या बरोबर त्याला त्याच्या आर्थिक राजकीय आणि आंतरराष्ट्रीय धोरणाचा नीतीचेही कडे बांधावे लागतात. आणि हे सगळं काम सगळी नीती म्हणजे राष्ट्राच्या सहकारची नीती बनते हे आम्हाला समजलं पाहिजे. चीनचे काय इरादे आहेत या वर्षासाठी? कसा नसतो असा होता की चीन संबंधित बंधुत्वाची आमची भावना शिगो सूग भरून आली होती. तर जर नव्हती आम्हाला मी घोषणा केली आहे हिंदी चिनी भाई भाई आपण योजना कदाचित केली असेल हिंदी चिनी भाई तुला राष्ट्रवादाचं वाटत नाही की एवढं मोठं बलाढ्य राष्ट्र या देशाच्या सीमेवरती आहे आणि जर या राष्ट्राला स्वतःची नवीन आपली रेक्षीकरण करायची आहे तर शेजारच्या एवढ्या मोठ्या राष्ट्राशी एकदम वैराची गोष्ट हाताशी घेऊन पुढे जाता येणार नाही आणि म्हणून आम्ही सगळ्या राष्ट्रांशी मैत्रीची मैत्रीचा पवित्रा टाकला त्यामध्ये चीन आमचा मित्र होता मला आठवत मी 1961 साली मला आता वर्ष आठवत नाही मी आपल्या सर्वांचा प्रतिनिधीमध्ये काम करत असताना मुंबईच्या सांताक्रूजच्या विमानतळावरती शहर लावतो सागत फिरायला गेलो होतो ते असे विमानातून मला बेळापूर चित्र होतं की ते इमारत खाली उतरणार त्यांनी असं हात वरती करून हिंदी चिनी भाई भाई सांगितलं आणि त्यांना दोन्ही हाताने नमस्कार करून हिंदी चिनी भाई भाई त्यांच्या स्वागताकरता तुमच्या सगळ्यांचा प्रतिनिधी 5 कोट महाराष्ट्रीयांचा आणि मुंबई राज्यातल्या व्यापारा जनतेचा असेल मी प्रतिनिधी म्हणून गेलो होतो हातामध्ये हार घेऊन माझ्या हातामध्ये त्याच्या स्वागतासाठी फुलं होती माझ्या आमच्या सरणामध्ये मैत्रीची भावना आहे तर नंतर असं लक्षात आलं की ज्या मोठ्या पाहुण्यांचं आम्ही स्वागत केलं त्यांच्या आमच्या सरणात मैत्री मैत्री दुश्मनी होती आणि त्यांच्या हातामध्ये आमच्या स्वागतासाठी फुलं नव्हती त्यांनी लपवलेला खंजीर होता पण हे एवढं दिसल्यानंतर आम्ही जाग झालं पाहिजे त्याविषयी बाजूला त्या लग्नासाठी पण नंतर प्रश्न असा पडतो की हे कशासाठी 62 साली आपण वाटत असेल की ते आले 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 तीन 20 वर आले प्रधान जिंकलं शिला जिंकलं गांधीला जिंकलं तीन नाव आहे परंतु 45 मैलाचा असेल सारखं ॲज द फोर्थ लाईफ अबाउट 25 मैल जसं डोंगराळी रस्त्यामुळे लांब अंतर होतात पण 25-30 मैलाचा असा लांब एकच प्रदेश आणि जवळून जिंकला आणि आम्हाला असं इथे किंवा आसाममध्ये विशेषतः अशी भावना पसरली माझ्या कल्पनेत चीनची राजकीय चीनची राजकीय अशा आहेत की एक प्रस्ताव आठवत असेल की गेल्या लढाईनंतर आशिया आफ्रिका खंडामध्ये दोन महत्वाच्या गोष्टी झाल्या एक शांततेच्या पद्धतीनं राज्यक्रांती झालेला हिंदुस्थान कारण काही होते पण राज्यक्रांती झाली आणि त्या क्रांतीकरता तुम्हाला मला लढाई करावी लागली ही वस्तू चुकली आणि त्यामुळे लोकशाहीची पद्धती स्वीकारलेला एक एवढा मोठा विस्तीर्ण विशाल असा हा खंडप्राय देश भारत आणि हिमालयाच्या उत्तरेच्या त्याच्याही पेक्षा विशाल आणि विस्तीर्ण पण त्याच्यापेक्षा मोठी लोकसंख्या असणारा असा चीन की ज्याची राज्यक्रांती एका विशिष्ट प्रक्रियेतनं कम्युनिझमच्या दिशेने काम करणारी अशी एक उमेदीची आक्रमक स्वरूपाची एक शक्ती राष्ट्रामध्ये निर्माण झाली आणि त्यांच्यापुढे असा प्रश्न आहे आज गेली काही वर्ष की जर आशिया आणि आफ्रिका खंडामध्ये चीनचं नेतृत्व चीनची अग्रपूजा चीनचं प्रतिष्ठा जर प्रस्थापित व्हायची असली तर नवीन उदयोन्मुख अशी ही जी दोन राष्ट्र आहेत या दोन राष्ट्रांमध्ये चीनची शक्ती जास्त ते दुनियेला त्यांना दाखवण्याची गरज आहे आणि दुनियेला दाखवण्याच्या आधी हिंदुस्थानलाच दाखवण्याची त्यांना जास्त गरज आहे ते डेमॉन्स्ट्रेशन करण्याची जी गरज होती म्हणजे छोटी छोटी राष्ट्रही असतात आज हिंदुस्थानच्या अवतीभोवती आपण का छोटी छोटी राष्ट्र आमची मित्र राष्ट्र छोटे किलो ब्रह्मदेश पाकिस्तान अफगाणिस्तान आणि ही छोट्या छोट्या राष्ट्रांची रांग लागते सुरक्षा इस्तेमाल करेल आणि तशीच पूर्वेकडे सयाम किंवा अशी राष्ट्रांची रांग घालून सगळ्या राष्ट्रांची यादी नाही आपल्या पुढे जात तर या सगळ्या राष्ट्रांचं तिथे झालं पाहिजे की जी चीन घटनात या सगळ्यांच्या मध्ये तीन महत्वाची महत्वाची राष्ट्र हिंदुस्थान नाही की हवा की मनस्थिती दुनियेमध्ये निर्माण करू शकते कारण चीनचा आग्रह असा की त्याला नुसतं आशिया आणि आफ्रिका खंडाचं प्रमुखत्व पाहिजे असं नव्हे अग्रपूजा पाहिजे असं नव्हे तर त्यांना जरूर कळली तर दुनियेतल्या कम्युनिस्ट राष्ट्रांचं सुद्धा नेतृत्व प्रस्थापित करायचं दुसरी गोष्ट हिंदुस्थानचा जर पराभव करायचा असेल त्याला तर हिंदुस्थानचा निव्वळ लष्करी पराभव करता येणार नाही त्यांना हिंदुस्थानचा जर लष्करी पराभव करायचा असला तर हिंदुस्थानच्या जीवनामध्ये आर्थिक संकटाची परिस्थिती निर्माण केल्याशिवाय गरज नाहीये
आणि आर्थिक संकटाची परिस्थिती निर्माण करण्याचा मार्ग एक आहे की गेली 15-20 वर्ष ज्या एका नीतीमुळे लष्करी खर्चाचं ओझ टाळलं होतं या देशाने, त्या प्रचंड लष्करी खर्चाचं ओझ भारतीय आर्थिक जीवनावरती टाकल्याशिवाय आर्थिक संकटांची मालिका निर्माण होणार नाही किंवा हे संकट उपस्थित करणं आवश्यक आहे. आणि आज का चीन आलो त्या हिमालयाच्या शिखरापलीकडच्या वंशाच्या शेवटच्या रेषेवरती येऊन थांबलं, नित्य थांबलं. उन्हाळ्यातात, पावसाळ्यात, हिवाळ्यातात रस्ते वाढवतात, विमानतळ वाढवतात, शस्त्रांची सुधारणा करायचा प्रयत्न करतात. म्हणजे सारखी भाषी अशी की हा लांडगा बसल्याच तुम्हीवरती सारखा. आणि तुम्हाला मला की झोपत आहे म्हणे तयारी केली पाहिजे का? तर त्या तयारीचा अर्थ आपण सांगणार की काही नाही, लष्करी तयारी करा आणि दुश्मनापासून देशाचं रक्षण करा. अजून फक्त डिफेन्स समजू या खेळ चालणार नाही, रक्षण नाही करता येणार त्याच्यासाठी सगळी एक आर्थिक रचना बदलावी लागते. आज का आपल्या देशापुढे दोन जिम्मेवाऱ्या बदला की या प्रकारचं एक आर्थिक संकटाची ही त्यांची परिस्थिती आहे. ही आर्थिक संकटाची परिस्थिती स्वीकारणंही तयारी केली पाहिजे. चीनचं हे धोरण आहे, चीनचं तिसरं धोरण आहे. त्याची चीनला हिंदुस्थानमधील काही राजकीय स्वरूपाचं धोरण आहे आपण समजून घेतलं पाहिजे. जो थोडा मला तुम्हाला अधिक खुलासा करायला आवश्यक होतं. हिंदुस्थाननं जी एक तटस्थितीची वृत्ती, म्हणजे तटस्थितीची वृत्ती म्हणजे लष्करातलं प्रांग ही वृत्ती नव्हे, तर दुसऱ्या राष्ट्रांशी लष्करी करार करून सह्याच्या लष्करी गुंतागुंती न गुंतवण्याची जी एक नीती स्वीकारलेली आहे, त्यामध्ये हिंदुस्थानचं आजचं जगातलं शक्ती आहे, सामर्थ्य आहे. एक वेळ केईनचा हेतू असा होता की एकदा ठक्का मारून हिंदुस्थानला ही पोझिशन घ्यायला लावायची, ही नीती स्वीकारायला लावायची, की एकदा तुम्ही या बाजूला तरी एकदा त्या बाजूला करतो. एकदा चीनची क्रीडा मांडली का, एकदा अमेरिकेची क्रीडा मांडली का. आम्हाला कुणाच्या तरी उन्हाला तरी दत्तक दिल्याशिवाय त्यांच्या मनाला समाधान नव्हतं. म्हणजे आमच्याशी होईल सगळ्यांना सोपं होतं. मला एक गोष्ट कबूल केली पाहिजे, पंडित नेहरूंनी त्याही संकटाच्या काळामध्ये हिंदुस्थानचं संरक्षण विषयात धोरणामध्ये दोष नजरेत आल्यानंतर सुद्धा अत्यंत खंबीरपणा त्यांनी ही भूमिका घेतली की इथे कुठल्या राष्ट्रांची मदत मिळवावर म्हणे, शस्त्र मिळवावर म्हणे. 5000 वर्ष अनेक संकटाच्या काळात हिंदुस्थान स्वतंत्र राहू शकला, आजही कुणाची शस्त्रास्त्रांची मदत झाली नाही, तर 45 कोटी लोक निदान काठ्याने आणि दगडाने लढतील पण लढत राहतील हिंदुस्थान स्वातंत्र्य राहणार. शेवटी राष्ट्रसारखं मला माहितीये तुमचं म्हणेल की काय फारसं शानपणाचं बोलणं नाही, तुम्ही दगडाने आणि काठ्याने लढणार कसं. माझ्या म्हणण्याचं असं होतं की कितीही शस्त्रास्त्र घेऊन जरी आलेलं शेवटी आमचं मन कार्य करण्याची शक्ती जोपर्यंत आम्ही देशामध्ये निर्माण होत नाही, तिथली प्रतिकाराची शक्ती जागी ठेवायचा प्रयत्न केला पाहिजे ना, ही भावना त्यांची होती. त्यातला मतितार्थ लक्षात घ्या, त्यातल्या शब्दार्थाकडे जाऊ नका. त्या धोरणाचा मी सांगितलं या गोष्टी तेव्हा ही त्यांची जेती होती. मी आपल्या सांगू इच्छितो की यातल्या तिन्ही नीतीच्या बाबतीमध्ये देशच होऊ शकले. म्हणजे आज पाकिस्तान एक प्रकारे हिंदुस्थानशी दोन हाताचा सामना त्यांनी करायचा प्रयत्न केला. मी त्या जुन्या कारण सांगत बघत नाही. त्यांना असं वाटत होतं तर कारण दुसरं कारण होतं की हिंदुस्थानच्या आणि चीनच्या बाबतीमध्ये त्यातल्या देशातल्या दोन्ही विचारवंतांचं असं मत आहे की हिंदुस्थान काय हिंदुस्थानवरती चालती आक्रमणाची अशी दृष्टी विचार करायचे प्रयत्न करतात. हिंदुस्थान संबंधाने त्यांचं मत काय हे समजून घेतलं पाहिजे. त्या लोकांची अशी प्रामाणिक भावना की हिंदुस्थान हे असं विस्कळीत होणारं राष्ट्र डिसइंटिग्रेटिंग कंट्री. म्हणजे अजून यांच्यामध्ये भाषांची वैराट, धर्मांची वैराट, दक्षिणेच्या विरुद्ध उत्तरेची भाषा होते, अजूनही पूर्वेकडचा नागालँड स्वातंत्र्याची गोष्ट बोलतो, मिझोमध्ये बंगाल निर्माण होण्याची शक्यता दिसतोय, पंजाबचा शीख वेगळं बोलेल की अशी जास्ती मनामध्ये आहे, काश्मीरवाले ते वेगळं बोलतील अशी त्यांच्या मनाची खात्री आहे. अशा अनेक विविध परिस्थिती असं वाटतं की हे अजून राष्ट्र बनलेलं नाही. असा या देशाला आपण धक्का देऊ शकतो अशी त्यांच्या मनाची उमेद आहे तुमच्या मनामध्ये. आणि ही उमेद असल्याने या दोन्ही राष्ट्रांना एकत्र यावं असं वाटत असतं आणि ते एकत्र याचा प्रयत्न करत असतात. पण माझं स्वतःच मत असं आहे कि हिंदुस्तान संबंधी संकीर्ण जो हम चुकलो चुकलो आणि चुकतो पण हिंदुस्तान अजून या लोकांना समजलं नाही. आमच्याकडे कौरव पांडवांचा इतिहास कौरव पांडवाचा झालं की आम्ही त्या विरुद्ध पाप किंवा तापाच्या विरुद्ध पाप काही म्हणा तुम्ही करा असं काय चित्र पाहतो तुम्ही जर भारताचं चित्र जर तुम्ही गेल्या सप्टेंबरचं पाहिलं आपण मोठा चांगल्या बाजूचे आपण खूप पोवाडे राहतो पण आपल्या दुसऱ्या दुबळ्या बाजूचं चित्र आपण पाहत आपण 1965 ऑगस्ट सप्टेंबर महिन्यात विशेषतः जुलै ऑगस्टमधली वृत्तपत्र आपण जर फायली ठेवत असल्यात तर मी आपल्या संशोधनाचा विषय सांगतो की त्यावेळी महत्वाच्या वर्तमानपत्रातली शीर्षकं काय होती काढून पहा असं चित्र तेव्हा दिसेल नाण्यासारखं मला नाही आठवत असतो पण माझी मी चिंता करतो तिथे ना तुमच्या राष्ट्राचे संरक्षण मंत्री म्हणून मला जरूर याची चिंता होती की केरळ बन बंगाल बनची भाषा होती मुंबई बनची भाषा होती संत फतेसिंगच्या उपवासाच्या मोठ्या घोषणा झाल्या होत्या पुण्यामध्ये तमिळ राज झाली होती दिल्लीमध्ये अन्नधान्याच्या प्रश्नासंबंधी मोठा मोर्चा निघाला होता आणि जेणेकरून आता हे होणारे मोर्चेवाले पार्लमेंट साधूच स्वरूपात तिथं अशी हवानिवान त्यांनी आपल्या भाषणाही सुरू केली होती असं तेव्हा ते चित्र होतं असं वाटत होतं तेव्हा मला सामान्यपणे शंका होती की पाकिस्तानची ज्या हालचाल झाल्या त्यातनं कदाचित युद्ध निर्माण होईल की काय होती चित्र मला दिसत होती त्याच वेळी मला अशी चिंता वाटत होती की जर खरोखरच हा देश असा जर आमचं संबंधाने पेटला तर काय करायचं चिंता नाही बोलताय बाबा काय वाढलं अशा अंतस्थ बंगालच्या हवेनं बनलेला हा देश होता जरी तरी ज्या दिवशी पाकिस्तानचं सैन्य हिंदुस्थानातली आक्रमण करतो अशी बातमी आली आणि त्या आक्रमणाचा प्रतिकार करण्याकरता भारतीय सेनेनं पाकिस्तानमध्ये पाऊल टाकली बातमी जाहीर झाल्याबरोबर 45 करोड जनतांचा नाटपणाकडून उभारावा आता उभारायला प्रतिकाराचा देशा करत परंतु ती माघानं काढलेली पण ताशकंदचा करार झाल्याबरोबर पुन्हा संपली आणि पुन्हा एवढे माझ्या मागल्या पुन्हा संतोषी आता उपवास सुरू झाला पुन्हा न्यायालयांची तक्रार सुरू झाली पुन्हा निगोजो दंड उभं राहिला पुन्हा दंडची भाषा सुरू झाली खेळायला हा त्यांचा त्यांचा अधिकार आहे त्या संबंधी ती काय करतो म्हणजे सामान्यपणे तुम्हाला देशाचं जे चित्र आहे ते चित्र आपल्याकडे मांडायचा प्रयत्न करतो तर जो चीन आणि पाकिस्तानला असं वाटतं की हा असा फुटणारा दुबळा देश आहे त्याला धक्के दिले पाहिजे या भावनेत ते काम करतात हे मी आपल्याकडे फक्त चित्र सांगितलं की हे चीनचे इरादे हिंदुस्थानचं चित्र दोषही त्यांच्यात सांगितले सामर्थ्य त्यांच्यात मी आपल्याकडे सांगितलं आणि अशा परिस्थितीमध्ये चीन हा पाकिस्तानचा उपयोग बरोबर करून घेण्याचा प्रयत्न करण्याची शक्यता आहे. पाकिस्तान जेव्हा शाणा होतो अजून झालेला नाही तर बरोबर मला त्यांनी सांगितलं झालं त्यांनीही सुखानं राहावं आणि आम्ही सुखानं राहावं याच्यासाठी आम्ही वाटणी देशांची केली. आम्हाला दुःख होतं आम्हाला काही वाटणीचा आनंद नव्हता तर ठीक आहे ते सुखानं राहावेत आम्ही सुखानं राहावं अशी तेव्हा इच्छा होती आधी इच्छा. आम्हाला हेही माहिती आहे की हिंदुस्थान आणि पाकिस्तान ही दोन राष्ट्र जर एकमेकाशी लढत राहिली तर या दोन्ही राष्ट्रांचं नुकसान होणार आणि फायदा पण आता दुसऱ्याचा होणार. परंतु पाकिस्तानची अशी भावना कधी अमेरिकेशी मैत्री करावी कधी रशियाशी मैत्रीची भाषा बोलावी कधी चीनच्या गळ्यात गळा घालावा या सगळ्या गोष्टीचा उपयोग हिंदुस्थानच्या विरुद्ध करावा हे त्यांची नीती आहे. परंतु हिंदुस्थानला यात्रेला विरोध करण्याकरता ते ज्यांच्या ज्यांच्या गळ्यात पडतात ते गळ्यात ज्यांच्या पडतो त्यांचा गळा घातला ते तर व्हायला पाहिजे गळ्यात पुढे कोणाचा पडावा हा माझा प्रश्न हा त्यांचा तरी प्रश्न आहे. परंतु त्याने अनुभवाला पाहिजे की नाही माणसाला अनुभव स्वतः सगळी गोष्ट अनुभवाने शिकायची म्हणली तर मानव जातीची प्रगती होणार नाही. दुसऱ्यानं शिकलेलं समजून आपण शहाणू झालं पाहिजे आपल्यामध्ये म्हणा फार शहाणपणाची म्हण आहे की पुरुषाला ठीक मागचा शाणा पण प्रत्येकानं आपलं बोट सोडूनच घेतलं पाहिजे असं जर ठरवलं तर फुटलेल्या बोटांचीच माणसं दुनियेमध्ये फार सापडते. आता पाकिस्तानला पाहता नाही येणार की आम्ही आणि चीननं मैत्री केली काय त्या मैत्रीचा परिणाम घडला आम्ही पाहतो आहोत. इंडोनेशियाच्या सुकामनी मैत्री केली चीनशी आज सुकामनीची काय परिस्थिती आहे ही परवा आणखी झाली काल इंडोनेशियाची झाली की आज कदाचित अऊक संख्याने चीनचे होणार नाही असं कोणी सांगाय. परंतु त्यांनी वेळा शिकावा की न शिकावा हा त्यांचा प्रश्न आहे. तुम्ही यातून काय शिकलं पाहिजे, तुम्ही हे शिकलं पाहिजे असं मला सांगायचं आपल्याला की या तऱ्हेचे खेळ करणारे दोन राष्ट्र आहेत आणि या दोन राष्ट्रांच्या मुकाबल्यासाठी या देशाला नित्याची तयारी करत राहावं लागणार. संरक्षणाचा खर्च या देशाचा आणि संरक्षणाची मनाची तयारी या देशानं ती नित्य केली पाहिजे. एका असं करून येणार आहे की संरक्षणाचं एक मौसम असं करून नाही राहणार. हे नित्याचं काम आणखी काही वर्ष तरी जाईल. हे नित्याचं काम नित्याची जबाबदारी या देशाला म्हणून मान्य करावी लागेल. मग त्याच्याकरता एखादा स्वतंत्र कायदा असावा असतो. त्याचबरोबर याचा अर्थ काय, याचा अर्थ असा आहे की शेकडो करोड रुपये या देशाला दरसाळ या कामाकरता खर्च खर्च करावे लागणार आहे. आजपर्यंत एका खांद्यावरती फक्त देशाच्या विकासाचं ओझं होतं. आता याच्यापुढे दोन्ही खांदे ओझ्याने भरणार आहेत. एका खांद्यावरती देशाच्या विकासाची जबाबदारी आणि दुसऱ्या खांद्यावरती देशाच्या रक्षणाची जबाबदारी. बळजीवानं उड्डाण केलं होतं त्याचं चित्र माझ्या लहानपणी बाळाचं मी आठवलं. एका खांद्यावरती रामाला आणि दुसऱ्या खांद्यावरती लक्ष्मणाला घेऊन कुठेतरी चालली होती सारी असं चित्र आहे. तुम्हाला जास्त पता नाही असेल माझ्या देश कसं या भारताला त्याचं उड्डाण करावं लागणार आहे. एका खांद्यावरती विकासाचा राम आणि दुसऱ्या खांद्यावरती संरक्षणाचा लक्ष्मण घेऊन जावं लागणार आहे. ते मोठं काम कठीण आहे. बोललो तुम्ही इतकं सोपं नाही आहे. त्याच्यातून देशात अंतर्गत प्रश्न निर्माण होणार आहे. हे देशात निर्माण झाले अंतर्गत प्रश्न किती राष्ट्रत्वाच्या भावनेने, किती देशभक्तीच्या भावनेने, किती एकतेच्या भावनेने आम्ही सोडवू शकतो त्याच्यावरती पाकिस्तान आणि चीनच्या मनामध्ये अधिक पूर्वी आक्रमणाची येणार की न येणार ते अवलंबून राहणार आहे. पण इरादे आहेत, तयारी आहे, मैत्री आहे. शेवटी नुसत्या त्यांच्या इराद्याने भागणार नाही. या देशामध्ये कशी परिस्थिती आहे, या परिस्थितीवरती त्यांचे इरादे काम क्रियाशील बनणार आहे. हे चित्र आपण लक्षात ठेवलं पाहिजे. दोन गोष्टीची काळजी या देशाने घेतली पाहिजे. कोणती दोन गोष्टीची काळजी? एक, या देशामध्ये एकतेची भावना तसंभर सुद्धा कमी झाली आहे, इंचभर सुद्धा कमी झाली आहे, काहूभर कमी झाली आहे. अशी भावना या देशात निर्माण होत होता कामाने बाहेर येणार किती दुःखाचे प्रश्न असतील, किती आग्रहाचे प्रश्न असते. तर ज्याच्या रोगाने हिंदुस्थानच्या एकतेच्या भावनेला दृष्ट लागेल अशी कुठलाही भावनाचा विचार आपल्या देशामध्ये मला वाढू देता कामा पहिली गोष्ट. आणि दुसरी गोष्ट, आर्थिक क्षेत्रामध्ये आमची झालेली कोंडी कोंडा जाणारा विलक्षण प्रयत्नांनी प्रयत्न केल्याशिवाय आम्ही रक्षण आमच्या देशाचं करू शकणार. बाकी जोपर्यंत लष्कराची, जोपर्यंत सैनिकांची आणि सेनापतींची गोष्ट, मी आपल्याला आश्वासन देतो की त्यांच्याजवळ जी साधनं आहेत, त्यांच्याजवळ जे नेतृत्व आणि त्यांच्याजवळ जे सामर्थ्य, त्या सामर्थ्यानिशी देशाच्या रक्षणापर्यंत, देशाच्या रक्षणासाठी त्यांच्या शरीरामध्ये शेवटचा रक्ताचा थेंब अतिथ पर्यंत ते लढत राहावी त्याच्या संबंधाने चिंता नाही. तर मुळ बहादुरीने राष्ट्रांचं रक्षण होत नाही. त्या बहादुरीच्या पाठीमागं आर्थिक क्षेत्रातली आणि राजकीय क्षेत्रातली सामर्थ्य उभी करावी लागतात. सैनिक आणि सेनापती आपलं काम करतील, नागरिकांचं काम त्यांच्या पुढं. आणि आज मी आपल्या पुढं ते सगळा एवढा संसार मानला एवढी मोठी उठादेव केली त्याच्यासाठी की संरक्षणाची ही जी दुसरी बाजू आहे ती बाजू आपल्या डोळ्यात प्रगत केली. तर मग या देशातल्या पुढच्या या 10-5 वर्षामध्ये तुम्हाला मला कशी पावलं टाकावं लागतील त्याचं चित्र आपल्याकडं नक्की होईल. मित्र हे लांबत चाललं चित्र. मी आपल्याकडे आलो आपण मोठ्या प्रेमाने स्वागत केलं तर मला माझं कर्तव्य वाटतं. मी जातो तिथे हे सगळे विचार मनाचा संपूर्ण विचार नव्हे. मी फक्त काही दिग्दर्शनं केली आहेत, काही गोष्टी सूचित केलेल्या आहेत, सूत्ररूपानं सूचित केलेल्या आहेत. आपल्यातल्या विचारवंतांनी या संबंधाने अधिक विचार केला पाहिजे. या देशामध्ये संरक्षणाच्या प्रश्नासंबंधाचं गंभीर अज्ञान आहे. हा काही पुस्तकाला रोमॅन्टिक आयडिया ज्याला म्हणतात ती असं कल्पना सुंदर चित्र गोळा पडत त्याचे काही जे महत्वाचे प्रश्नांच्या ज्या सगळ्या ज्या बाजू आहेत त्यांचा विचार झाला पाहिजे, लोकांपर्यंत पोहोचला पाहिजे. म्हणून हा विचार मी आपल्यापुढे मांडायचा प्रयत्न केला. मी अशी आशा करतो की आपले अंबरनाथ हे एक वेगळ्या प्रतीचं गाव आहे. यामध्ये औद्योगिक समाज शक्ती आहेत, एक नवीन भारताचं चित्र आहे. आजचा भारत कसा बनतो त्याचं चित्र इथं. सगळ्या भाषा बोलणारे लोक इथं आले आहेत, विविध तऱ्हेच्या कारखानदारीची वाढ चालली आहे, खरं भारतीय नागरिकत्वाचा नमुना पाहायला सापडतो एका ठिकाणी. आपण ज्या पद्धतीनं वागाल आणि वाढाल तसाच भारत उद्या वागणार वाढणार असा त्याचा अर्थ माझ्या मनात.
ईश्वर सर्व आणि आपल्याला देशाच्या या प्रश्नासंबंधीची सामर्थ्य आपल्या मनामध्ये आणि बुद्धीमध्ये निर्माण करण्याचं सामर्थ्य देऊ अशी प्रार्थना करतो आणि आपल्या स्वागताबद्दल परत एकदा आभार मानून आग्रह बाळगतो.